त्यावेळी विचार करा काय त्या प्रेसीच्या काय भाव असतील, रागाने थांबलेली नाक लाल बुंद झालेलं आणि ती मनात म्हणणार काय माणसा भटकलाय मी किती विषय वाट पाहते आणि ती त्याला पाहून रागा रागाने निघून जाते. त्यावेळी प्रेमी कर्तव्य असतं पाहिजे आता एका राग कसा कसा तरी आवडलाच पाहिजे. तेव्हा तो गातो या गीताद्वारे त्यांचा राग आवडण्याचा प्रयत्न करतो. गीत आपल्या समोर सादर करत आहे गुरु नानक.
Thank you.